कथा एका थोर शिक्षण तपस्वीची. कैलासवासी विनायक विश्वनाथ पेंडसे यांचं जीवन आणि विचार यांचा मागोवा आपण घेतो आहोत. ते म्हणत, जिथे जिथे लोक एकत्र काम करतात तिथे तिथे एक प्रश्न नेहमी येतो. ज्या व्यक्तींनी ते काम सुरू केलेलं असतं त्याच्या व्यक्तिमत्वाकडे किंवा त्याच्या ध्येयदर्शनाकडे आकृष्ट होऊन लोक त्याच्याभोवती कामाला उभे राहतात. भोवतालच्या जगातले पैशाचे, कीर्तीचे, संपन्न सुखमय जीवनाचे मोह सोडून हे सहकारी त्यागपूर्वक कामाला सिद्ध होतात. विवाहानंतरच्या निकटच्या सहजीवनात पतीपत्नींना जसे परस्परांचे दोष खुपायला लागतात, तसे संघटनेमध्ये निकटतेने काम करणाऱ्या नेत्याला आणि सहकाऱ्यांना परस्परांचे दोष खुपायला लागतात. परस्परांच्या उणीवा भरून काढत आणि दोषांची वजावाकी गुणांचा गुणाकार करत कार्य वाढवण्याची सिद्धी लगेच प्राप्त होत नाही. त्याच्यासाठी तप करावं लागतं. नेत्याविषयी अतिपरिचयाने अवज्ञा तर होत नाही ना, याची काळजी घ्यायला लागते. आप्पांनी त्यांच्या एका निकट सहकार्याला लिहिलेल्या पत्रात या सर्व गोष्टी मांडल्या आहेत. ते लिहितात, आपल्या कार्यकर्त्यांनी सर्वत्र जाऊन कार्याचा ठसा उमटवावा, विपुल यश मिळवावं असं आपल्या सर्वांनाच वाटत असतं. तुमच्या पत्रात तुम्ही लिहिलं आहे की आपलं कार्य एक प्रतिभासंपन्न कार्य आहे याची प्रचिती आली. हे वाचून मनापासून आनंद वाटला. निजामाच्या पदरी पेशव्यांचे गोविंदपंत काळे नावाचे वकील होते. त्यांनी एका पत्रात लिहिलं आहे, स्वराज्यात मोठी मोठी कामं झाली पण कोणी त्याचे ग्रंथ लिहिले नाहीत. आक्रमकांनी मोठे मोठे तवारीखनामे लिहिले. मोहरी एवढं करावं आणि हिमालया एवढं दाखवावं हा त्यांचा प्रघात, तर हिमालया एवढं करावं आणि मोहरी इतकं समजावं हा आपला प्रघात. हे तर खरंच आहे. आपलं कार्यसुद्धा हिंदुस्थानव्यापी सर्व अर्थाने राष्ट्र संघटनेचं करायचं आपण ठरवलं आहे. तसं आपण करतो आहोत आणि त्यात आपल्याला यशही येत आहे याचा आनंद आणि आत्मविश्वास आजपर्यंत तरी कोणा निकटवर्तीयाने प्रकट केला नव्हता. याचं एक कारण, मित्रभावनेचा पगडा इतका खोल असतो की त्यापुढे झालेल्या कार्याचं महत्त्व कळतच नाही. सातवीतले शिक्षकसुद्धा आपल्या नेत्यापेक्षा मोठे आहेत, विद्वान आहेत असं प्रारंभी काही जणांना वाटतं. नंतर हळूहळू हे मोठे आहेत असं वाटायला लागतं, पण फार मोठे नव्हेत. असं का बरं? तर याचं कारण प्रेम. प्रेमामध्ये खूप काही आहे, पण ज्याच्यावर प्रेम असतं ती व्यक्ती आपल्याला आपल्याबरोबरचीच वाटते. तिच्याशी भांडायचा आणि रुसायचा अधिकार असतो, त्यामुळे तिचं नाही ऐकलं तरी चालेल असं वाटतं. ही भावना चांगल्या कार्याला घातक असते. स्वातंत्र्यवीर सावरकर किंवा जवाहरलाल नेहरू किंवा महात्मा गांधी असं नेतृत्व लोकोत्तर दीप्तियुक्त व्यक्तिमत्वाचं म्हणजे करिश्मा असलेलं असं जर व्यक्तिमत्व असेल तरच या देशात कामं होतील का? तरच लोक कोणाचं तरी ऐकणार का? तर कार्याची साखळी उभी राहणार का? असं असणं हिताचं नाही. प्रभावसंपन्न व्यक्तिमत्वाशिवायसुद्धा उत्तम कार्य आपल्याला उभी करता आली पाहिजेत. त्याची योजना म्हणजे सहविचारात्मक नेतृत्व पद्धती. मोठा प्रभाव असणाऱ्या व्यक्ती नेहमी आणायच्या कुठून? साध्या व्यक्तीसुद्धा विचारविनिमयात्मक नेतृत्व पद्धतीच्या द्वारा काम करू शकतात अशी आपण कार्याची मांडणी केली पाहिजे. प्रथम व्यक्ती साधीच असते, साधीच दिसते, पुढे तिचं नेतृत्व आणि व्यक्तिमत्व खुलत जातं. संघटनेतील वेगवेगळ्या विभागांमधील नेत्यांचं आपण का ऐकायचं? ते दैवी गुणयुक्त आहेत म्हणून की कोणा दैवी गुणयुक्त व्यक्तीने त्यांना नेमलं आहे म्हणून? एखाद्या विषयाबद्दल आपल्याला काय वाटतं हे मोकळेपणाने सहकाऱ्यांना आणि प्रमुख व्यक्तीला सांगितलं पाहिजे आणि नंतर जो निर्णय घेतला जाईल त्याचं मनपूर्वक पालन केलं पाहिजे. ज्यांनी आपल्या व्यक्तिमत्वातल्या काट्यांना बोथटवलेलं नाही, ज्यांना इतरांशी जुळवून घेता येत नाही, त्यांना यशस्वी संघटना करणं कठीण आहे. विविध संघटनांचे इतिहास तुम्ही पहा. संघटना तुटल्या त्या तात्विक मतभेदामुळे कमी, अहंकारांच्या टकरांमुळे जास्त तुटल्या. ज्यांना संघटनेत आपला अहंकार विरवता आला नाही ते संघटनेतून वेगळे झाले. अक्रोधेन जयेत क्रोधम, असाधू साधुना जयेत. क्रोधाला संयमाने जिंकलं पाहिजे, शांतीने जिंकलं पाहिजे, वक्रतेला ती वक्रता समजूनसुद्धा रुजुतेने जिंकलं पाहिजे. ही संघटना यशस्वी करण्याची रीत आहे. माझे एक ज्येष्ठ मित्र म्हणत, संघटनेतले कोणी दगड झाले तर बाकीच्यांनी चिखल व्हावं, आपल्या ओलाव्यांनी त्या दगडाला वेढून घ्यावं आणि विरघळवावं. असं जे करू शकतात त्यांची संघटना वर्धिष्णू, जयिष्णू आणि चिरस्थायी होते. कोणी जर एखाद्याने अशी तत्व शरणबुद्धी स्वतःमध्ये मुरवून घेतली तर लोकांनाच ते चालत नाही. ते म्हणतात की अरे याला काही स्वाभिमानच नाही, अमका अमका अमक्याचं शेपूट झालं आहे, कार्बन कॉपी झालं आहे, त्यांनी फिल्टर लावला आहे, त्याचा चष्मा पिवळा आहे. एखादी व्यक्ती अत्यंत बुद्धिवान, प्रगल्भ, कर्तृत्ववान आणि तरीही संघटनेची शिस्त पाळणारी असू शकते. संघटनेच्या आणि प्रमुखांच्या धोरणानुसार चालणं हीच गोष्ट कित्येकांना अशक्य वाटते. पण आपण अशक्य ते शक्य करून दाखवूया. लोक म्हणतात की एका म्यानात दोन तलवारी नांदू शकत नाहीत, पण आपण ठरवूया की एका म्यानात सहस्र तेजस्वी तलवारी नांदल्या पाहिजेत. त्यांनी मोठा पराक्रम केला पाहिजे, त्यांनी या देशाचं रूप पालटलं पाहिजे. हा अजिंक्य आहे नरसिंहांचा देश, हे त्यांनी जगाला दाखवून दिलं पाहिजे. तुमचं पत्र वाचून वाटलं की कोणाला तरी एकाला तरी हे समजलेलं आहे, कोणीतरी समान धर्म आहे, त्याला हे पटलेलं आहे की आपलं कार्य प्रतिभा संपन्न आहे आणि ते भारताच्या कानाकोपऱ्यात पोचवायचं आहे.